श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। अथ श्री साई सच्चरित अध्याय सव्विसवा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीता रामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। विषय जात हे अखिल विश्व निजांतर्गत दर्पणी नगरी से प्रतिबिंबित माया विजृंभित मायिक वस्तुगत्या अनुद्भूत आत्मस्वरूपी अनुस्यूत देहे विश्व स्वरूपी स्थित दिसे उद्भूत चराचर जे जे काही आरी सादिसे ते ते वास्तव ते ते नसे जैसे वासनामय निद्रेत आभासे परिते नासे प्रबोधी जागृत अवस्था प्राप्त काळे स्वप्नो प्रपंच वितळे अद्वयानंद प्रकाश विवळे महावाक्य मेळे सद्गुरुचा विश्वाचे जे सत्ता स्फुरण तयाचे अन्य निरपेक्ष अधिष्ठान तो गुरुवात्मा ईश्वर जै प्रसन्न तैच साक्षात कारण हे प्रकाश सदात्मक ते हे आत्मस्वरूप देख ते थे हे विश्वभूत भौतिक माया कौतुक हा खेळ आ ब्रह्मस्तंभ पर्यंत भूत भौतिक हे सर्व कल्पित ऐसे हे विश्व सारा स्वरूपी थारा नाहीया हे दृश्य जात मायामय तत्वज्ञाने यासीलय गुरुवाक्य प्रबोध समय प्राप्त हो त्या काळी तृतीय पुरुष एक वचनी गृणा पार्थ धरिता मनि शिष्यास तत्वोपदेशदानी गुरु एक जनी समर्थ मनवूनी प्रार्थू की बाबान प्रत करावी बुद्धि अंतरासक्त नित्यानित्य विवेक युक्त वैराग्यरत मज करी मी तो सदा अविवेकी मूळ बोध ठसा प्रकटेल वरी सद्गुरो साई समर्था करवी या ज्ञानाची अन्वर्थता विनानुभव वाचा विग्लापनता काय परमार्था साधील म्हणून बाबा आपुल्या प्रभावे हे ज्ञान अंगे अनुभवावे सहज सायुज्य पद पावावे दान हे द्यावे कृपेने तदर्थ देवा सद्गुरु साई देहा हंता वाहतो पायी आता येथून तुझे तू पाही मी पण नाहीच मज माझी घेई माझा देहाभिमान न लगे सुख दुःखाची जाण इच्छेनुसार निज सूत्रा चालन देऊनी मन मन आवरी अथवा माझे जे मी पण तेची स्वये तू होऊनी आपण घेई सुख दुःखाचे भोगते पण नको विवंचन मज त्याचे जय जयाजी पूर्ण कामा जडो तुझी आठाई प्रेमा मन हे चंचल मंगल धामा पावो उपरमा तव पायी तुझ वाचूनी दुजा कोण सांगेल आम्हास हित वचन करील आमचे दुःख निरसन समाधान मनाचे दैव शिर्डीचे म्हणून झाले बाबा तेथे आगमन आपुले पुढे तेथेच वास्तव्य केले क्षेत्रत्व आणिले त्या स्थाना धन्य शिर्डीचे सुकृत की हा साई कृपावंत करिया स्थळा भाग्यवंत अलंकृत निज वास्तव्ये तुची माझा चेतविता तुची माझा वाचा चाळिता तई मी कोण तव गुणगाता करता करविता तू एक तुझा नित्य समागम हाची आम्हा आगम निगम तुझे नित्य चरित्र श्रवण हे ची पारायण आमुते अनिमेष तुझे नामावर्तन हे ची आम्हा कथा कीर्तन हे ची आमुचे नित्यानुसंधान हे ची समाधान आम्हाते न लगे आम्हा ऐसे सुख जेणे हो भजन विन्मुख याहुनी अध पतन ते अधिक परमार्थ बाधक काय असे आनंदाश्रू उष्ण जीवन करू तेणे चरण क्षालन शुद्ध प्रेम चंदन चर्चन करवू परिधान सच्छ्रद्धा हे अंतरंग पूजा विधान बाह्योपचार पूजे हून येणे तुझ सुप्रसन्न सुख संपन्न करू की सात्विक अष्ट भाव कमल अष्टदल अतीव निर्मल
मंडळीची मदत मोह
करिता मस्तकी उदक वृष्टि गेली निचेष्टितता समूळ होनिया सावधान उठुनी बैसले खडबडोन वाटले जणू झोपे तून आताच उठून बैसले बाबा पूर्ण अंतर्ज्ञानी तयांची गुरु पुत्रता जाणुनी तयास अभयता आश्वासुनी निज गुरु भजनी स्थापिती ये वो म्हणती प्रसंग काही अपना तकिया छोड़ना नहीं सदा सर्वदा निश्चल राही अनन्य पाही एकत्वी पंताना ती पटली खूण निज गुरु से जाहले स्मरण साई बाबांचे कनवाळूपण राहिले स्मरण हरिश्चंद्र नामे गृहस्थ पुत्र अपस्मारं व्यथाग्रस्त तेने अतित्रस्त जाहले देशी विदेशी वैद्य झाले काही एक उपाय नसले पाहुनी सर्वांचे प्रयत्न हरले राहता राहिले साली दास गणूंची कीर्तनी झाली श्री साईनाथांची कीर्ती पसरली यात्रा वाढली शिर्डीची कुग्राम परी भागे थोर शिर्डी झाली पंढरपूर महिमा वाढला अपरंपार यात्रा अपार लोटली रोग घालविती केवळ दर्शने अथवा केवळ हस्तस्पर्शने अथवा शुद्ध कृपावलोकने आले अनेका अनुभव होता अनन्य शरणागत कृतकल्याण पावत भक्त जाणूनी सकळांचे मनोगत पुरवित मनोरथ सर्वांचे उदी धारणे पिशाचे पळती आशीर्वचने पीडा टळती कृपा निरीक्षणे बाधा चुकती लोक येती धावोनी ऐसे महात्म्य कथा कीर्तनी दासगणूंच्या ग्रंथातुनी ऐकोनिया कर्णोपकरणी उत्कंठा दर्शनी उदेली सवे घेऊनी मुले बाळे नाना वार्जित बळे दर्शना मुलास पायांवरी घातले स्वये बाबांस लोटंगणी आले तोते थये कविपरीत वर्तले पितळे गडबडले अत्यंत दृष्टा दृष्ट साईची होता मुलगा पावला पेशुद्ध डोळे फिरविले पडला अवचिता माता पिता गडबडले पडिला विसंज्ञ भूमीसी तोंडासी आली उदंड खरसी चिंता ओढवली मा व्यवसाय झाला की घरात रिघावे सोरा भेणे तो घरची अंगावरी कोसळणे तैसे चिकी हे आमचे येणे झाले म्हणे ती बाई व्याघ्र भक्षील म्हणून गाई जीवा भेणे पळून जाई तिजला मार्गात भेटे कसाई तैसेच पाही जाहले उन्हात तापला पांथस्थ वृक्ष छायेस जो विसावत तो वृक्षची उन्मळूनी पडत झाली ते गत तयांसी भाव ठेवुनी देवावरी पूजे सजाता देवळा भीतरी देवळची कोसळे अंगावरी तैसीच परी हे झाली बाबा मग तया आश्वासिती धीर धरावा थोडा चित्ती मुलास उचलुनी ज्ञानी गुती निजाव गती तोला धेल मुलास घेऊनी जा बिराडी आणि एक भरता घडी सजीव होईल तया चिकुडी उगीच तातडी करू नका असो पुढे तैसे केले बोल बाबांचे खरे झाले पितळे सह कुटुंब आनंदले कुतर्क गेले विरोन वाडियात नेता तो कुमर तत्काळ आला शुद्धीवर माता पितयांचा पिटला घोर आनंद थोर झाला मग पितळे स्त्रिये सहित बाबांची दर्शन येत करीत साष्टांग प्रणिपात अतिविनीत होनी उठला पाहुनी आपुला सुत साभार मनसी आनंदित बसले बाबांचे चरण सुरीत बाबा सस्मित पूसती कात्या संकल्प विकल्प लहरी शांत झाल्या का आता तरी ठेवील निष्ठा धरील सबूरी तयासी श्री हरी रक्षील पितळे मूळचेच श्रीमंत घरंदाज लौकिकवंत नेवा मिठाई लुटवीत बाबांसर्पित फळ पान कुटुंब तयांचे फार सात्विक प्रेमळ श्रद्धाळू भाविक बाबांकडे सलावू निटक खांबा निकट बैसत से पाहता पाहता डोळे भरावे ऐसे तिने नित्य करावे पाहुनी तत् प्रेमाचे नवलावे अत्यंत भुलावे बाबांनी जैसे देव तैसेच संत भक्त पराधीन ते अत्यंत अनन्यत्वे तया जे भजत कृपावंत तयावरी असो ही मंडळी जावया निघाली मशिदी सदर्शनार्थ आली बाबांची अनुज्ञा उदी घेतली तयारी केली निघावया इतक्यात बाबा काढी तीन पायांवरी म्हणती कृपा करी महाराजा मनी उदेली विचार लहरी माझी तो ही प्रथम फेरी बाबा हे वदती काय तरी हे मज निर्धारी कळे
उसाव
असली साईची व्यापकता आणि सार्थकता दर्शनाची मातेचे ते शब्दामृत नष्ट भावना करी जागृत देई पश्चाताप प्रायश्चित्त भावी हित दर्शवी असो दुसरे कोणी नाही जवळा, साधुनी आईसी निवांत वेळा, पूर्वी न आपुले मनाचा सोहळा, दुःखा वेगळा होईन, आत्महत्येचे पाप दुर्धर, तरी हा दृढ केला विचार, परी बाबा साई सूत्रधार, तेणे हा विचार टाळिला, तेथेच चार पावलांवर एका खाणावळ वाल्याचे घर, तयासही बाबांचा आधार, तोही परिचारक बाबांचा, सगुण येऊनी उंबऱ्यावरती, पुसे आंबडे करांस ते वक्ती, ही अक्कलकोट महाराजांची पोथी, वाचली होती का कधी, पाहू पाहू काय ती पोथी, म्हणून आंबडे कर हाती घेती, सहज पाने चाळून पाहती, वाचू लागती मध्येच, कर्म धर्म संयोग कैसा, विषय ही वाचावया आला तैसा, अंतर्वृत्तीत वाचण्या सरीसा, उमटला ठसा तात्काळ, सहजा सहजी आली जी कथा, निवेदितो मी श्रोतिया समस्ता, तात्पर्यार्थे अति संक्षेपता, ग्रंथ विस्तरता भयार्थ, अक्कलकोटी संत वरिष्ठ, असता महाराज अंतर्निष्ठ, भक्त एक बहुव्याधिष्ठ, दुस्सह कष्ट पावला, सेवा केली बहुत दिन, व्याधी विहीन होईन म्हणून, होईना ते कष्ट सहन, अति उद्विग्न जाहला, करुणी आत्महत्येचा निर्धार, पाहुनी रात्रीचा प्रहर, जाऊनी एका विहिरीवर केला शरीर पात तेणे, इतक्यात महाराज तेथे आले, स्वहस्ते तयास बाहेर काढिले, भोक्तृत्व सारे पाहिजे भोगिले, उपदेशिले तयास, आपुल्या पूर्व कर्मा जोग, व्याधी कुष्ठ क्लेश वारोग, जाहल्या वीण पूर्ण भोग, हत्या योग काय करी, हा भोग राहता अपुरा, जन्म घ्यावा लागे दुसरा, म्हणून आत्महत्यारा होऊ नको, वाचुनी ही समयोचित कथा, थक्क झाले आंबडे कर चित्ता, जागीच वरमले अवचिता, बाबांची व्यापकता पाहून आंबडे कर मनी तरकले, पूर्वादृष्ट पाहिजे भोगिले, हेच योग्य प्रसंगी सुचविले, साहस योजिले न भले ते, जैसी वाचा अशरीरिणी, तैसीच या दृष्टांताची करणी, हे तजडला साईच चरणी, अघटित घटणी साईची, सगुणमुखे साई साई शारा, हा अकल्पित पुस्तक જેથે સાઈ સમતારિતા કાય તો મારિતા મારિલ અક્કલકોટ સ્વામીંચી ભક્તિ યા ભક્તાચે વડિલાસ હોતી તીચ પુડે ચાલવાહી પ્રચિતિ આણુની દેતી ત્યા બાબા અસો परिश्रम केले फळही आले उदयाला साई कृपा प्रसाद पावले पुढे आले दिवस चांगले ज्योतिर्विद्येत प्राविण्य संपादिले दैन्य निरसले पूर्वील वाढले जाहले सुख कुशलक्षेम लाधले गृह सौख्य आराम आनंद परम पावले ऐसे अगणित चमत्कार एकाहुनी एक थोर कथिता होईल ग्रंथ विस्तार तदर्थ सार कथिएले हे माणसाई पदीशरण पुढील अध्यायी गोड कथन विष्णु सहस्र नामदान श्यामया लागून दीधले नको नको म्हणता श्याम बाबास अनिवार तयाचा प्रेमा बळीच देतील सहस्रनाम सुंदर महात्म्या वर्णून आता सादर परिसाती कथा अनुग्रहाचा समय येता शिष्याची इच्छा मुळीही नसता बाबा तो देता दिसतील अनुग्रहाची अलौकिक परी कैसी असते सद्गुरु घरी दिसून येईल अध्यायांतरी श्रोता आदरी परिसिजे कल्याणाचे जे कल्याण तो हा साई गुणनिधान सौभाग्य पुण्य श्रवण कीर्तन चरित्र पावन जयांचे स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाडपंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते अपस्मारात्महत्या निवारणम् तथा निजगुरुपदस्थिरीकरणं नाम षड्विंशतितमोऽध्यायः सम्पूर्णः श्रीसद्गुरुसाईनाथार्पणमस्तु शुभं भवतु श्रीसच्चिदानन्दसद्गुरुसाईनाथमहाराज की जय।